lights, camera, action.
सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस ऍक्टर सुनील बर्वे यांच्या सोबत. आणि सुनील दादा, मला आता हे विचारायचंय की अजून सुद्धा बरेच लोक म्हणजे विचार करतायत की घरी राहून करायचं काय, तर त्यांना तू काय आयडियाज देशील?
काय आयडियाज देणार, जवळजवळ सगळ्यात माझ्या आयडियाज सांगून टाकलेले आहेत. पण मला असं वाटतं की आपण आता खऱ्या अर्थाने जसं माणसांनी जगायला पाहिजे की आजचा विचार करायचा, आज काय करायचं, त्या गोष्टी करायच्या, फार पुढचा विचार करण्याचा आपण एनर्जी खूप घालवतो आणि त्याच्यामध्ये खूप बर्डन सुद्धा आपण घेतो. तर मला वाटतं हे घेणं आपण बंद केलं पाहिजे. इथून पुढे आपण थोड्या काळापुरता, म्हणजे तुम्ही अर्थातच मेडिक्लेम करा, तुम्ही अर्थातच पाठारपणासाठी इन्व्हेस्टमेंट करा, पण फार पण विचार करत बसू नका त्या एवढ्या लांबच्या काळाचा. हे असं येईल कोणाला वाटलं ना गं, त्याच्यापेक्षा आजच्या दिवसात जगा, मजेत राहा, आज जी कामं करता येतील ती करून टाका, उद्यावरती कुठली कामं ठेवू नका, उद्या नवीन आव्हान आणि नवीन कामं घेऊन आपण सज्ज असू.
93.5 रेड एफएम बजाते रहो.